आकाशवाणी नागपूर आभरणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रोजगार, अर्थव्यवस्था आणि नवोन्मेषात गुंतवणूक विकसित भारताच्या मार्गाची रूपरेषा स्पष्ट करणारी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्य विधानसभेतून समाजवादी पार्टीचे अबू आझमी यांचं निलंबन. अवमानकारक वक्तव्यांच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहात गदारोळ. राज्यात सर्व प्रकारच्या प्रतिज्ञापत्रासाठी जोडावं लागणारं 500 रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. आणि भंडारा जिल्ह्यातील चिखला भूमिगत खाणीत अपघात, 2 कामगारांचा मृत्यू, 1 जखमी. आता सविस्तर बातम्या. रोजगार, अर्थव्यवस्था आणि नवोन्मेषात गुंतवणूक ही संकल्पना विकसित भारताच्या मार्गाची रूपरेषा स्पष्ट करणारी असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. यंदाच्या अर्थसंकल्पाच्या परिप्रेक्ष्यात रोजगारविषयक बाबींविषयी आयोजित वेबिनारला ते संबोधित करत होते. यंदाच्या अर्थसंकल्पात या संकल्पनेचा प्रभाव दिसत आहे, त्यामुळे हा अर्थसंकल्प भारताच्या भविष्याची ब्लूप्रिंट आहे. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा आणि उद्योगांप्रमाणेच रोजगार, अर्थव्यवस्था आणि नवोन्मेषालाही प्राधान्य दिला आहे, असं मोदी म्हणाले.
इन्व्हेस्टिंग इन पीपल, इकॉनॉमी अँड इनोव्हेशन, ये एक ऐसी थीम है जो विकसित भारत के रोडमॅप को डिफाइन करती है. इस साल के बजेट में आपको इसका प्रभाव भी बहुत बड़े स्केल पर दिख रहा है. इसलिए यह बजेट भारत के भविष्य का ब्लूप्रिंट बनकर सामने आया है.
क्षमतावाढ आणि प्रतिभेला प्रोत्साहन या दोन्ही बाबी देशाच्या प्रगतीसाठी पायाभरणी करतात, त्यामुळे विकासाच्या पुढच्या टप्प्यात आपल्याला या क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक गरजेची असून त्यासाठी संबंधितांनी पुढाकार घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं. रोजगार आणि नवोन्मेष क्षेत्रात गुंतवणूक हा चर्चासत्राचा विषय आहे. महाराष्ट्रात समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांना चालू अधिवेशन संपेपर्यंत सभागृहातून निलंबित करण्यात आलं आहे. एका जाहीर सभेत मुघल शासक औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याबद्दल आझमी यांना निलंबित करण्यात यावं या असा प्रस्ताव संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. यावर भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हरकत घेत आझमी यांचं सदस्यत्व विधानसभेच्या पूर्ण कालावधीसाठी रद्द करावं अशी मागणी केली. मात्र सदस्यत्व कायमचं रद्द करणं नियमात बसत नसून यासाठी आमदारांची समिती स्थापन केली जाईल, असं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलं. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मुनगंटीवार यांच्या मागणीला पाठिंबा दिला. तसंच छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या सर्वांवर अशीच कारवाई करणार का, असा प्रश्न सरकारला विचारला. आझमी यांच्या वक्तव्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान झाला असल्याचा आरोप करत सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी घोषणा दिल्या. यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाचा जयघोष सुरू केला. यावर विरोधकांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली. राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली. सभागृहात गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. मात्र कितीही गदारोळ झाला तरी सभागृहाचं कामकाज तहकूब करणार नाही, असं विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केलं. त्यामुळे गोंधळातच लक्षवेधी सूचना मांडण्यात आल्या. अबू आझमी यांचं सदस्यत्व अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत रद्द करण्याचा प्रस्ताव सभागृहात मंजूर झाला. अबू आझमी यांचं निलंबन झालं तसंच राहुल सोलापूरकर आणि कोरटकर यांच्यावर कारवाई का झाली नाही, असा सवाल करत सरकार त्यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.
अबू आझमीचा आज जसं ज्या पद्धतीने कारवाई त्याच्यावर केली त्याचं समर्थन आम्ही केलेलं आहे. पण सोलापूरकर आणि हे कोल्हाटकर विद्वान यांनी ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला अशा लोकांवर कारवाई ही सरकार करत का नाही, हा प्रश्न या निमित्तानं या ठिकाणी.
राज्यातल्या 20 ग्राहकांना प्रीपेड मीटर लावण्यावर बंदी आहे, त्याऐवजी पोस्टपेड सिस्टीम मीटर लावलं जातील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. आधी सगळे फिडर आणि ट्रान्सफॉर्मरवर हे सिस्टीम मीटर लावू, नंतर ग्राहकांना हे मीटर लावले जातील, लवकरच याचं वेळापत्रकही जाहीर करू, अशी माहिती फडणवीस यांनी दिली. पश्चिम नागपूरचे आमदार आणि नागपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विकास ठाकरे यांनी बांधकाम कामगारांसाठी वितरित करण्यात आलेल्या कोट्यवधी रुपयांच्या साहित्याच्या वितरणात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. राज्य विधिमंडळाच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत सरकारला जाब विचारला.
अध्यक्ष महोदय, बांधकाम कामगारांना आपण विविध योजनांद्वारे अनेक लाभ देतो. शासनाद्वारे बांधकाम कामगारांना जी मदत आपण केलेली आहे ते खरंच लाभार्थी कामगार आहेत की नाही याचा शासनाजवळ काही रिपोर्ट आहे का, कारण की माझ्या माहितीनुसार जे कामगार नाहीत अशा लोकांना सुद्धा शासनाचा लाभ मिळालेला आहे आणि ती यादी माहितीच्या अधिकारात मिळालेली आहे. या संदर्भात मंत्री महोदय काही चौकशी करतील का हा माझा स्पेसिफिक
ठीक आहे उत्तर.
यावर कामगार मंत्री फुंडकर यांनी याबाबत तपासून योग्य कारवाई करण्याचं आश्वासन दिलं.
माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकारद्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 अॅनिमेशन गेमिंग ई स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी. विशेष उपक्रमात सहभागी व्हा. क्रिएट इन इंडिया चॅलेंज. अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्स इंडिया डॉट ओ आर जी.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. शासकीय कार्यालयांमध्ये दाखल कराव्या लागणाऱ्या सगळ्या प्रकारच्या प्रतिज्ञापत्रांसाठी द्यावं लागणारं 500 रुपयांचं मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. त्यामुळे जात पडताळणी प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रासह इतर सर्व प्रकारची प्रमाणपत्र आता एका साध्या कागदावर स्वसाक्षांकित अर्थात सेल्फ अटेस्टेड अर्ज करून मिळू शकतील. 10वी आणि 12वीच्या निकालानंतर विद्यार्थी आणि पालकांचा या सर्व प्रकारच्या प्रमाणपत्रांसाठी लागणारा एकूण 3 ते 4 हजारांचा खर्च या निर्णयामुळे वाचणार आहे. या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दिले आहेत. वाशिम जिल्ह्यातील गोवर्धन येथील कृषी पदवीधर असलेले शेतकरी भूषण तायडे यांनी शास्त्रोक्त पद्धतीचा अवलंब करून आपल्या कांदा पिकामध्ये मधुमक्षिका आकर्षित करून परागीभवनाचा यशस्वी प्रयोग केला. या प्रयोगाची माहिती दिली आहे आमचे प्रतिनिधी सुनील कांबळे यांनी.
प्रथमतः कांदा बीज पिकाच्या प्लांट शेजारी गुळ आणि पाणी गरम केले. त्याने गुळाच्या पाकाचा सुगंध सदर परिसरामध्ये पसरला. ऊसाची पाचट टाकून त्यावर गुळाचे पाणी शिंपडले. त्यामुळे मधुमक्षिकांना विषरहित खाद्य आणि पाणी मिळाले. त्यातून मधुमक्षिकांनी कांदा बीज उत्पादन पिकामध्ये वास्तव्य केले आणि परागीकरण सुरळीत झाले असून आता कांदा बीज उत्पादनात वाढ होण्याची शक्यता सदर शेतकऱ्याला वाटते.
नागपूरचा प्रसिद्ध सीताबर्डी किल्ला येत्या रविवारी 9 मार्च रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत जनतेसाठी खुला असेल. ओळखीचा वैध पुरावा सादर करून रेल्वे स्टेशन समोरील आर्मी रिक्रुटिंग ऑफिस गेटमधून किल्ल्यात प्रवेश देण्यात येईल अशी माहिती डिफेन्स जनसंपर्क अधिकाऱ्यांतर्फे देण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील चिखला इथं मॉईलच्या 2 भूमिगत खाणीत व्हर्टिकल लेवल 3 मध्ये 100 मीटर खोली असलेल्या ठिकाणी पहिल्या पाळीचे कामगार काम करत असताना साधारण 9 ते 9:30 दरम्यान स्लॅब कोसळून ढिगाऱ्याखाली 3 कामगार दबले गेल्यानं त्यातील 2 कामगारांचा जागीच मृत्यू झाला. एका कामगाराला उपचारासाठी भंडारा येथील लक्ष हॉस्पिटल इथं पाठवण्यात आलं आहे. दोन्ही कामगारांचे मृतदेह पोस्टमार्टम करता सुभाषचंद्र बोस हॉस्पिटल तुमसर इथं पाठवण्यात आले आहेत. 50 वर्षीय विजय नंदला आणि 41 वर्षीय अरुण जीवनलाल चोरमारे अशी मृत व्यक्तींची नावं असून पुढील तपास सुरू आहे. महावितरणच्या नागपूर परिमंडलात राष्ट्रीय लाईनमन दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्तानं नेत्रदान शिबीर, लाईनमन मेळावे, सुरक्षा कार्यशाळा यासारखे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. विदर्भात चंद्रपूर इथं आज 39° सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांमध्ये सातत्यानं कमाल तापमानात वाढ होत आहे. चंद्रपूर पाठोपाठ अकोला इथं 38.5° तर यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गडचिरोली या सर्व जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 37°च्या पुढे आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रोजगार, अर्थव्यवस्था आणि नवोन्मेषात गुंतवणूक विकसित भारताच्या मार्गाची रुपरेषा स्पष्ट करणारी असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्य विधानसभेतून समाजवादी पार्टीचे अबू अझीम आझमी यांचं निलंबन. अवमानकारक वक्तव्यांच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहात गदारोळ. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यानंतरचं ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 प्रसारित होईल. नमस्कार.